मलाही जवळ कर्मधर्म काय, जगात आणि आजूबाजूला जे काही घडत आहे चांगल्या विचारांचा काय आलाय असे वाटत आहे. चांगले लोक जगावे, जगत राहावे हेच हा काळ सांगतोय. कर्म चांगले असेल तर धर्मकार्य चांगले होईल, कर्म स्वच्छ तर धर्मकार्य स्वच्छ असेल. समजा मनात पाप आणि स्वार्थ असेल, अस्वच्छ विचार असतील आणि द्वेष घेऊन कुठल्या मंदिरात देवाकडे गेलात तर तुमचा अंत जवळ आलाय हे मात्र लक्षात ठेवा. देव लवकरच तुम्हाला तुमच्या जागी पोचवेल. प्रभू श्रीराम श्रीकृष्ण हेच बघत असतील की कधी ही पृथ्वी पाप अन्याय अत्याचारांपासून मुक्त होईल. नक्की हा कल्की अवतार या पृथ्वीला पाप मुक्त करेल व करत राहील. सुरुवात झाली आहे, आता मात्र मागे हटू नका. प्रत्येक व्यक्तीने आपले मनगट घट्ट करा. सत्य आणि विश्वास असेल तर स्वच्छता या पृथ्वीची झालीच म्हणून समजा. देव तुमच्या पाठीशी असेल, फक्त मन घट्ट करा. जो चुकतोय, चुकलाय, चुकत असेल त्याला सांगा की थांब, नाहीतर तुझा काळ जवळ आला. जे करायचे, जे काय करायचे ते परमात्मा बघेल, पण तुम्ही जे चुकतंय ते सांगितले नाही तर तुम्ही पण काळाच्या मार्गावर असाल हे लक्षात ठेवा. कर्मधर्म काय कोणालाही क्षमा करणार नाही, मलाही नाही, हेच देवी सत्य आहे. जय श्रीराम. एक राज्य एकत्र राज्य, ज्ञानराज्य. कविराज कुपेकर.